पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम तिमथ्याला लिहिलेले पहिले पत्र अध्याय सहा मराठी तिमथ्याला लिहिलेले पहिले पत्र अध्याय सहा तिमथ्याला लिहिलेले पहिले पत्र अध्याय सहा दासासंबंधी बोध दासासंबंधी बोध जे दास म्हणून जुवाखाली आहेत त्या सर्वांनी आपापले धनी सर्व प्रकारच्या सन्मानास योग्य आहेत असे मानावे यासाठी की परमेश्वराच्या नावाची व शिक्षणाची निंदा होऊ नये आणि ज्यास विश्वास ठेवणारे धनी आहेत त्यांनी हे बंधू आहेत म्हणून त्यांचा अवमान करू नये तर अधिक सेवा करावी कारण ज्यास सेवेचा लाभ होतो ते विश्वास ठेवणारे व प्रिय आहेत या गोष्टी शिकव आणि याविषयी बोध कर खोटे शिक्षण खोटे शिक्षण जर कोणी अन्य तऱ्हेचे शिक्षण देतो आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची जी सुवचने ती व सुभक्तीनुसार जे शिक्षण ते मान्य करत नाही तर तो मदांध आहे त्यास काही कळत नाही तो वादविवाद व शब्दयुद्ध यामुळे वेडा बनला आहे यापासून हेवा कलह अपशब्द दुसऱ्यांविषयी कुकल्पना ही उत्पन्न होतात मन बिघडलेल्या सत्यास मुकलेल्या सुभक्ती ही कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या मनुष्यांची एकसारखी भांडणे होतात खरीखुरी संपत्ती खरीखुरी संपत्ती संतोष सहित असलेली सुभक्ती तर मोठाच लाभ आहे आपण जगात काही आणलं नाही आपल्याच्याने त्यातून काही नेवत नाही आपल्याला अन्नवस्त्र असल्यास तेवढ्यानेच तृप्त असावे परंतु जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत पाशात आणि मनुष्यास नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी स्वतःस फार खेदांनी भोसकून घेतला आहे सद्बोध सद्बोध हे परमेश्वर भक्ता तू यापासून पळ आणि नीतिमत्व सुभक्ती विश्वास प्रीती धीर व सौम्यता यांच्या पाठीस लाग विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर युगानयुगचे जीवन मिळो त्यासाठीच तुला पाचारण झाले आहे आणि तू पुष्कळ साक्षीदारांसमोर तो सुस्वीकार करून मान्य केला सर्वांस जीवन देणारा जो परमेश्वर त्याचवर आणि ज्या ख्रिस्त येशूने पंतय पिलाता समक्ष तो सुस्वीकार केला त्याच समोर मी तुला निक्षून सांगतो आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रगट होईपर्यंत तू त्याची आज्ञा निष्कलंक व अदुष्य राख जो धन्य व एकच अधिपती राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू ज्या एकालाच अमरत्व आहे जो अगम्य प्रकाशात राहतो ज्याला कोणा मनुष्याने पाहिले नाही आणि कोणाच्याने पाहवत नाही तो ते त्याचे प्रगट होणे यथाकाळी दिसण्यात आणील त्याला सन्मान व युगानयुगचे सामर्थ्य असो आमेन प्रस्तुत युगातल्या धनवानास सांग की तू अभिमानी होऊ नये चंचल धनावर आशा ठेवू नये तर जो सदाजीवी परमेश्वर आपल्यास उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याचवर आशा ठेवावी चांगले ते करावे सत्कर्माविषयी धनवान असावे दानशील परोपकारी असावे जे खरे जीवन ते मिळवण्यास पुढील काळी चांगला आधार होईल असे साठवण आपणासाठी करावे हे तिमथ्या तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ अधर्माच्या रिकाम्या वटवटी आणि जिला विद्या हे नाव चुकीने दिले आहे तिची विरोधी मते वर्ज कर ती स्वीकारून कित्येक विश्वासापासून चुकून गेले आहेत तुझबरोबर कृपा असो